कॅमेरा Action!
नमस्कार, राम राम, चांग भल. मी चिन्मय मांडलेकर, तुम्ही मला ऐकताय लाइट्स कॅमेरा एक्शन मध्ये कलाकार श्रुती बरोबर.
मी गुगलवर चिन्मय ह्या नावाचा अर्थ शोधला आणि त्याचा अर्थ मला असा मिळाला की फुल ऑफ नॉलेज. म्हणलं जो माणूस ॲक्च्युली तसा आहे, म्हणजे एक उत्तम डिरेक्टर, एक उत्तम रायटर, ज्याला बरंच नॉलेज आहे, जो खूप वाचतो, कसलं योग्य नाव ठेवलं यात. चिन्मय मांडलेकर इज विथ मी. हाय चिन्मय.
हाय श्रुती. हाय.
हे नाव जे आहे ते कोणी ठेवलं? आणि ॲट द सेम टाइम तू, म्हणजे आई बाबांचे गुणधर्म आपल्यामध्येच असतात ना, तू कोणावर गेलास?
मला वाटतं की मी माझ्या आईवर गेलोय. मला माझ्या आईचा सहवास नाही फार लाभला, बिकॉज शी पास्ड अवे व्हेन आय वॉज 3. बट मी जे ऐकलंय तिच्याबद्दल, ती त्या काळात संस्कृतमधनं आकाशवाणीवर बातम्या वाचायची आणि श्रुतिका करायची. सो तिला संस्कृत खूप चांगलं येत होतं. शी वॉज अ व्हेरी गुड आर्टिस्ट, जो गुण माझ्यात अजिबात नाही आहे. नाही, आर्टिस्ट म्हणजे पेंटर, म्हणजे हाताचं, यु नो, रांगोळ्या काढणे, हा, लिखाण आलेलं आहे. आणि शी वॉज अपिअरिंग फॉर एक्झाम ऑफ जज वेन शी पास्ड अवे, त्यामुळे हुशार असेल असती. आणि माझं नाव तिनेच ठेवलेलं आहे, चिन्मय. शाळेत असताना माझ्या नावाचा खूप त्रास झाला, कारण मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलो आणि मला आयुष्यात माझ्या एकाही टीचरला चिन्मय बोलता आलं नाही. त्या आयदर चिन्मय म्हणायच्या किंवा चिन्मे म्हणायच्या, कारण स्पेलिंग इंग्लिशमध्ये एम ए वाय होत, मग चिन्मय, मग चिमण. सो आय युज टू का माझं नाव असं ठेवलं एवढं कठीण. पण नंतर जेव्हा मी ह्याचा शोध घेतला तेव्हा मलाही कळलं की चिन्मय इज द एनलाइटेंड वन, आणि तेव्हापासून मला आवडायला लागले. माझं नाव जेव्हा माझ्या आईने चिन्मय ठेवलं, माझ्या आजोबांचा फार विरोध होता त्याला, म्हणजे माझ्या वडिलांच्या वडिलांचा. त्यांचंही असंच झालं, अरे हे काय, नको नको, सोपं नाव ठेव, चंदन असं नाव ठेव त्याचं.
आणि
मे बी, आय डोंट नो, आजोबा मला आयुष्यभर चंदन या नावाचा हाक मारत राहिले.
ओके. आणि अर्थात तू जसं म्हणालास की आई फार लवकर गेली, आईचा सहवास तुला लाभला नाही, म्हणजे एका अर्थाने वडिलांनीच तुझा सगळा सांभाळ केला. आणि आजी आजोबा?
वडील भरपूर, मावशा, आजी, आजोबा. आजोबा आमचे खाष्ट होते थोडेसे, पण ऑफकोर्स आजोबा. पण आजी, आजी अजूनही आहे, शी इज नाव नियरिंग 90s. त्यामुळे ही सगळी माणसं हॅव बीन अ ग्रेट सपोर्ट सिस्टम. नंतर ऑफकोर्स माय फादर रीमॅरिड अँड आय हॅड अ मदर, आय स्टील हॅव हर, सो दॅट इज ऑल्सो, शी इज ऑल्सो अ व्हेरी गुड सपोर्ट इन लाईफ. बट येस, समटाईम्स आय डू मिस माय मदर.
तुला तुझ्याही काही अतरंगी सवय आठवत असतील?
माझ्या मुलाकडे बघून मला अनेक लोक विचारतात की तू असा होतास का, कारण माझा मुलगा भयानक व्रात्य आहे. सो मला माझी बायको नेहमी विचारते की मी माझ्या लहानपणी शहाणी होते. बाय द वे, तिचा जन्म सदाशिव पेठेतला आहे,
त्यामुळे पुण्याबद्दल फारच त्यांना अभिमान आहे.
नाही, मला पुण्याबद्दल भयंकर प्रेम, आदर, अभिमान सगळंच आहे. मी माझा हार्डकोर मुंबई करंडे हॉस्पिटल नावाचं एक हॉस्पिटल आहे, 2 फेब्रुवारी 1979 12:20 दुपारची माझा जन्म झालेला आहे तिकडे. सो येस, मुंबईतला जन्म आहे पूर्णपणे. आणि मी असं ऐकलंय की मी लहानपणी खूप शहाणा मुलगा होतो, आणि मला समहाव, मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन तर आहेच, व्हेजिटेरियन आहे. तर माझी आजी मला नेहमी सांगते की तू रडू लागलास की तुला आम्ही कधीच चॉकलेट वगैरे नाही दिलं, आम्ही तुला बोंबिल भाजून द्यायचो आणि तो मग तसं चघळत बसायचं आणि तू शांत बसायचं. सो दॅट इज वन वंडरफुल मेमरी आय हॅव. आम्ही चाळीत राहायचो, त्यामुळे चाळीत असं असायचं की एकाचा मुलगा सगळ्यांचा मुलगा.
सो कसं होतं तुझं बालपण, कसा होता तुझा सहवास?
मला आत्ता जेव्हा मी रिअलाइज करतो तेव्हा मला असं वाटतं की खूप समृद्ध बालपण त्या काळात मिळायचं. कुठलीच गोष्ट आहे ना, एकट्याची इंडिव्हिज्युअल अशी नव्हती. म्हणजे मला जे आठवतंय, लहानपणी जेव्हा पिक्चर बघायला जायचं, पिक्चरचं तिकीट 25 माणसांचं निघायचं. कारण एक माणसाच्या डोक्यात जर आलं की आता श्रीदेवीचा नगीना पिक्चर लागलेला आहे तर आपण हा बघायला जाऊया, की मग तो लगेच ताबडतोब 3 घरात विचारायचं की अरे आज आम्ही नगीना बघायला चाललो, येणार का, येणार का, येणार का, असं करत करत 25 वगैरे माणसं तर सहज जमायची. त्या बरं गाड्या कोणाचकडे नव्हत्या, त्यामुळे चालत जायचं थिएटरला आणि चालत यायचं. अगदीच डोक्यावरून पाणी उशीर झाला तर बस. पण ही सगळी गंमत जमत आम्ही लहानपणी खूप पाहिली. माझ्या वडिलांचं घर, माझ्या आजीचं घर, माझ्या मावशीचं घर, असं माझ्या शाळेच्या रूटवर असं तिन्ही पडायचं. मी शाळेतून निघालो की मी आधी मावशीकडे जायचो, तुमच्याकडेच जेवायला काय केलंय, माझीकडे जायचो तुमच्याकडेच जेवायला काय केलंय, माझ्याकडे तुमच्याकडे जेवायला काय केलंय. आणि सगळीकडचं जर छान छान काहीतरी आवडलं की मग वाटी घेऊन जायची, तुमचं थोडं हे द्या, तुमचं थोडं हे द्या. सो अशा पद्धतीच्या वातावरणात आम्ही खूप वाढलो. मी माझ्या 6वी 7वी पर्यंत पाय चप्पल घटल्याची मला आठवत, कारण चप्पल हरवायची आणि ती खेळताना आड यायची पळताना वगैरे. आमच्या शाळेच्या बाजूला जॅपनीज गार्डन, सका पाटील उद्यान खूप फेमस आहे, खूप मोठं उद्यान आहे. चाइल्डहूडच्या इतक्या मेमरीज माझ्या तिकडे आहेत, माझे दात पडलेले आहेत तिकडे, माझ्या मारामारे झालेले आहेत तिकडे. जेव्हा पहिल्यांदा मुली आवडू लागल्या त्याही तिथेच बघायला सुरुवात केली. इट हॅज बीन अ व्हेरी व्हेरी नाईस अँड व्हेरी फॉन्ड चाइल्डहूड.